कविता संग्रह दशपदी, कवी अनिल. कवितेचं नाव आहे उशिराचा पाऊस. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. असा उशिरा आलेला पाऊस डोळीत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरड पडलेले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून प्यावा. असा उशिरा आलेला पाऊस त्याला बोलू नये अधिक उणे, आणि काढू नये त्याचे बहकणे. खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे. पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा. पाटघड्यांवर बसवून त्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस.